chinimandi.com पॉडकास्ट। जिल्ह्याने केली रेकॉर्ड ब्रेक ऊस गाळप। यंदा ऊस गाळपात जिल्ह्याने रेकॉर्ड तोडले आहे। जिल्ह्यातील तीनही साखर कारखान्यांनी 2,70,00,000 क्विंटल ऊस गाळप केले, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 25,00,000 क्विंटल अधिक आहे। यामुळे ऊस विभागाला उत्साह आला आहे। हरिद्वार जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी कमी क्षेत्रफळात ऊसाची लागवड केली होती, यामुळे उत्पादन कमी होईल अशी ऊस विभागाला शंका होती, पण असे झाले नाही। जिल्ह्यातील लक्सर, इकबालपूर तसेच लिबरहेडी साखर कारखाने बंद झाले आहेत। यावेळी साखर कारखान्यांनी रेकॉर्ड ब्रेक ऊस गाळप केले आहे। लक्सर कारखान्याने जवळपास 1,41,00,000 क्विंटल ऊस गाळप करून पूर्ण प्रदेशात पहिला नंबर मिळवला, तर लिबरहेडी कारखान्याने 83,00,000 क्विंटल ऊस गाळप करून दुसरे स्थान पटकावले, तर इकबालपूर साखर कारखान्याने 46,00,000 क्विंटल ऊस गाळप केले। सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंग यांनी सांगितले की गेल्या वर्षाच्या तुलनेत साखर कारखान्यांना या वर्षी चांगला ऊस मिळाला आहे।